सो पुण्यामध्ये सध्या शहरामध्ये एक गृहस्थ आहेत जे कोरोनाविषयी जनजागृती करतात अगदी हटक्या पद्धतीनं, अगदी क्रिएटिव्ह पद्धतीनं. त्यांनी कोरोना विषाणू सारखा दिसणारा एक हेल्मेट बनवलंय आणि काही स्लोगन्स घेऊन ते लोकांमध्ये याबद्दल जनजागृती करतात. त्यांचं नाव आहे राजेश मांढरे आणि राजेश मांढरे पुण्यावरनं आता माझ्यासोबत आपण बोलूया त्यांची या सगळ्याविषयी.
पुण्यामध्ये आता तुम्हाला माहिती असेल की पुणेकर हे शिस्तप्रिय आहेत ऍक्च्युली, पण कोरोनाचा प्रादुर्भाव एवढा वाढलाय आपल्या पुण्यामध्ये पण की भरपूर आकडा वाढलाय. सो पुण्यामध्ये ती जनजागृती करणं थोडं गरजेचं होतं आणि गणेश मंडळ पुण्यातली ही शक्यतो प्रत्येक ह्या कामात पुढे असतात, पण आता सध्या गर्दी करून ती काही कामं करता येत नाहीये. त्यामुळे माझ्या गणपती मंडळातर्फे मी हे काम करतोय, एक तास फिरतोय आणि पुण्यामध्ये बोर्ड पुणेरी पाट्या ह्या प्रसिद्ध आहेत, तर त्या पाट्या लावून आणि पूर्ण ड्रेस रंगवलाय मी घरीच आणि हेल्मेट पण बनवलंय घरीच कोरोनाचं, ते घालून फिरतोय आणि लोकांना सांगतोय की अरे तुम्ही अंतर ठेवून भाजीच्या दुकानात जरी असतील अंतर ठेवून उभे राहा, शक्यतो स्वतःची काळजी घ्या, तर ह्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल.
थोड्याच वेळ आपण यांच्याशी अजूनही बोलूयात, कुठे जाऊन काय ऐकत राहा 93.5 रेड एफ एम. खूप सारी जनजागृती होतीये तरी पण लोक घराबाहेर पडत आहेत, विनाकारण घराबाहेर पडू नका, घरामध्ये राहा, सुरक्षित राहा, बजाते राहा.